सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे आणि स्वॅग तो काहीतरी वेगळाच असतो जो ब्रँड दाखवण्यातला असतो नाही का.
रेड एफएम एमएच 93.5
जी हाँ, अभी आपने जो सुना एमएच 93.5 में वो सही सुना. महक यहाँ पर है आपके साथ आणि मी तुम्हाला हेच विचारलं होतं की आजकाल ना लोकांना गरजेच्या वस्तूपेक्षा चैनीच्या वस्तू जास्त महत्त्वाच्या झाल्या आहेत का आणि चैनीच्या वस्तूच आपल्या खरेदीत जरा जास्त वाढत चालल्या आहेत का. आपल्या नांदेडकरांचं काय म्हणणं आहे. हॅलो,
हाय, मी प्रियंका.
काय वाटतं प्रियंका तुला याबद्दल की ब्रँड खूप जास्त महत्वाचं आहे की गरज जास्त महत्वाची.
तसं तर गरज जास्त महत्वाची आहे पण आजकाल लोकांना ते कळत नाही.
जसं की कुठे अति खर्च केला जातो असं तुला वाटतंय.
माझ्या मते मोबाईल फोन्स मध्ये.
एक्झॅक्टली, म्हणजे त्याचं काम काय आहे, बेसिक त्याचं फीचर काय आहे आणि आपण काय करतो.
कारण फीचर्स असे म्हणजे दोन्ही फोन मध्ये सेम असतील पण एखादा फोन खूप महाग असतो आणि एखादा कमी असतो कम्पॅरेटिव्हली.
अच्छा,
तर जास्त कशाला खर्च करायचं ना.
तुझ्याकडे सध्या कुठला आहे.
माझ्याकडे सॅमसंग.
आय नो आय नो, म्हणजे खरंच असं जे बजेट फ्रेंडली फोन असतात आणि त्यातही फीचर्स वगैरे तितके जास्त असतात पण तो आरशात आपल्याला लोगो दाखवायचा असतो ना, तोही तितकाच महत्वाचा असतो. तुझ्या फ्रेंड्स असतील ना असे लोगो दाखवून फोटो काढणारे.
हो, दुसऱ्यांचे फोन घेऊन.
सच में यार, मतलब अगर खुद नहीं कर सकते हैं तो दूसरों का लेकर उधार लेकर भी करने वाले बहुत ज्यादा हैं. आपको क्या लगता है कि हाँ यार, ब्रांड ज्यादा इंपॉर्टेंट है या फिर उसका जो फीचर है वो ज्यादा इंपॉर्टेंट है. 200 की शर्ट हो या फिर 2500 की, वो भी उतना ही काम करेगी यार. बॉडी ढकने के लिए तो चाहिए पर हाँ, कभी कभी जो बात है ना कि आपल्याला हाऊस आहे वगैरे त्याही गोष्टी तितक्याच खरंच असतात म्हणा. काय वाटतं तुम्हाला सांगा 9607007935 डायल करून की ब्रँड महत्वाचा आहे की मग त्याचं युटिलायझेशन काय आहे किंवा चैनीच्या वस्तू महत्वाच्या आहेत की गरज काय आहे ते पाहिलं पाहिजे. नंबर तुम्हाला माहिती आहे, पटकन कॉल करा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.